सुपर हिट 93.5 रेड एफएम पर सेकंड एनिवर्सरी है आज रेड एफएम नांदेड़ की। और अभी किसका कॉल आया मेरे पास, सुनिए जरा।
वेरी गुड मॉर्निंग माधुर जी, बहुत बहुत वेलकम है रेड एफएम का। बहुत बहुत मैं उसे शुभेच्छा देना चाहता हूँ, मैं उसे विश करना चाहता हूँ।
थैंक यू, थैंक यू सो मच। क्या नाम है आपका?
मैम मैं विशाल बात कर रहा हूँ।
अच्छा विशाल, कैसे हो आप?
एकदम मजे में मैम,
एकदम मजे में। क्या बात है यार, बहुत अच्छा लगा तुमने कॉल किया मुझे। और बाकी कैसे, सब बढ़िया एकदम? आपको भी ढेर
एकदम बढ़िया है मैम। मी रेड एफ एम जसं सुरू झालं म्हणजे ऑगस्ट 2019 ला सुरू झालं, सॉरी 18 सुरू झालेला आहे, तर तेव्हापासून मी रेड एफ एम न चुकता ऐकतो। सकाळची सुरुवात म्हणजे 7 सुरुवात माझी झोपीची जे मॉर्निंगची सुरुवात होती ती रेड एफ एम ऐकूनच होती। आणि सर्वात जास्त म्हणजे मला माधुरचा शो आवडतो, तसे शो सर्व चांगले आहेत पण माधुरचा शो एकदम एक नंबर वाटतो मला। कारण रेड एफ एम नांदेडमध्ये ज्यावेळेस ब्रॉडकास्ट झालं तेव्हापासूनच रेड एफ एमची सुरुवात जी होती ती सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कंटिन्यू होती। बाकीचे जे एफ एम नांदेडमध्ये 2 एफ एम बाकीचे आहेत ते त्यांची सुरुवात फक्त 3-3 तास अशी केली स्टार्टिंगला, तर त्यामुळे मला माझं नातं एकदम घट्ट आहे आणि त्यामुळे रेड एफ एम मला खूप आवडतं।